पहिले शमुएल अध्याय 23, तेव्हा कोणी दाविदाला सांगितले की पहा पलिष्टी कैल्याशी लढतात व खैल लुटत आहेत. म्हणून दाविदाने परमेश्वरास विचारले. तो म्हणाला, मी जाऊन त्या पलिष्ट्यांना मारून कैल्याचे रक्षण करू काय? मग परमेश्वर दाविदाला म्हणाला, जा पलिष्ट्यांना मारून कैल्यांचे रक्षण कर. तेव्हा दाविदाच्या मनुष्यांनी म्हटले, पहा आम्हास येथे यहुदात भय आहे. मग आम्ही कैल्यांकडे पलिष्ट्यांच्या सैन्यांवर चालून गेलो तर ते कितीतरी अधिक धोकादायक होईल. मग दाविदाने आणखी परमेश्वरास विचारले आणि परमेश्वराने उत्तर देऊन म्हटले, उठून खाली कैल्यांकडे जा, कारण मी पलिष्ट्यास तुझ्या हाती देईन. मग दाविद व त्याची माणसे कैला येथे जाऊन पलिष्ट्यांशी लढली आणि त्यांनी त्यांची गुरेढोरे नेली व त्यांचा मोठा वध केला. असे दाविदाने कैलकरास तारले. त्यानंतर असे झाले की अहिमलेखाचा मुलगा अब्याथार दाविदाकडे कैला येथे पळून गेला. तेव्हा त्याने आपल्या हाती एफोद आणले. दाविद कैल्याला गेला असे कोणी सांगितले तेव्हा शौल म्हणाला, परमेश्वराने तुला माझ्या हाती दिले आहे, कारण वेशीच्या व अडसराच्या नगरात शिरून तो कोंडला गेला आहे. मग कैल्याकडे उतरावे आणि दाविदाला व त्याच्या मनुष्यांना वेढा घालावा म्हणून शौलाने सर्व लोकास लढाईला बोलावले. आपल्याबद्दल शौल वाईट योजित आहे हे दाविदाला कळले. म्हणून तो अब्याथार याचकाला म्हणाला, एफोद इकडे आण. मग दाविद म्हणाला, हे परमेश्वरा इस्रायलाच्या देवा, शौल माझ्यामुळे नगराचा नाश करायला कैल्यांवर येऊ पाहत आहे असे तुझ्या सेवकाने खचित ऐकले आहे. तर कैलकर मला शौलाच्या हाती देतील काय? तुझ्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल खाली येईल काय? हे परमेश्वरा इस्रायलाच्या देवा, मी तुला विनंती करतो, हे तू आपल्या सेवकाला सांग. परमेश्वर बोलला, तो खाली येईल. मग दाविद म्हणाला, कैलकर मला व माझ्या मनुष्यांना शौलाच्या हाती देतील काय? परमेश्वर बोलला, ते तुला त्याच्या हाती देतील. मग दाविद व त्याची माणसे उठून कैल्यातून निघून गेली. ती सुमारे 600 माणसे होती. त्यांना जेथे जायला मिळाले तेथे ती गेली. तेव्हा दाविद कैल्यातून पळाला असे शौलाला कोणी सांगितले आणि त्याने तिकडे जायचे सोडले. आणि दाविद रानातील गडामध्ये राहू लागला. तो जीफ रानात डोंगराळ प्रदेशात राहू लागला. शौल नित्य त्याचा शोध करीत गेला, परंतु परमेश्वराने त्यास त्याच्या हाती दिले नाही. आपला जीव घ्यायला शौल निघाला आहे असे दाविदाने पाहिले. आणि दाविद जीफ रानातील एका झाडीत होता. शौलाचा मुलगा योनाथान उठून झाडीत दाविदाकडे गेला आणि त्याने त्याचा हात परमेश्वराच्या ठाई सबळ केला. तो त्यास म्हणाला, भिऊ नको, कारण माझा बाप शौल याच्या हाती तू लागणार नाहीस. तू तर इस्रायलावर राजा होशील आणि तुझ्याजवळ मीच पहिला तुझा सहाय्यक होईन, हे माझा बाप शौलही जाणतो. तेव्हा त्या दोघांनी परमेश्वराच्या समोर करार केला. मग दाविद झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरी गेला. जिफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, यशिमोनाच्या दक्षिणेकडे हकीला डोंगरातील झाडीत गडामध्ये दाविद आम्हाजवळ लपून राहिला आहे की नाही? तर आता हे राजा, खाली येण्याच्या आपल्या सर्व मनोरथाप्रमाणे खाली ये, म्हणजे त्यास राजाच्या हाती देणे हे आमचे काम असेल. तेव्हा शौल म्हणाला, तुम्हास परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल, कारण तुम्ही माझ्यावर दया केली आहे. मी तुम्हास विनंती करतो, तुम्ही जा आणखी मन लावून त्याचा माग काढा आणि तेथे त्यास कोणी पाहिले याची माहिती काढून पहा, कारण तो फार चतुराईने वागतो असे मला कळले आहे. तर जेथे तो लपून राहतो त्या सर्व लपण्याच्या जागा पाहून त्यांची खात्री करून घ्या, मग खरे वर्तमान घेऊन माझ्याकडे परत या। त्यानंतर मी तुम्हा बरोबर जाईन आणि असे होईल की तो त्या मुलखात असला तर मी त्यास यहुदाच्या सर्व हजारातून त्यास हुडकून काढीन। मग ते उठले आणि शौलापुढे जिफाकडे गेले, परंतु दावीद व त्याची माणसे यशिमोनाच्या दक्षिणेकडे माओनाच्या रानात अराबात होती। शौल व त्याची माणसे त्याचा शोध करायला आली हे कोणी दाविदाला सांगितले, म्हणून तो खडकावरून उतरून माओनाच्या रानात राहिला। हे ऐकून शौल माओनाच्या रानात दाविदाच्या मागे लागला। शौल डोंगराच्या एका बाजूने चालला आणि दाविद व त्याची माणसे डोंगराच्या दुसऱ्या बाजूने चालली आणि दाविदाने शौलापासून पळायला घाई केली, कारण शौल व त्याची माणसे दाविदाला आणि त्याच्या मनुष्यांना धरायला घेरीत होती। परंतु एक निरोप्या शौलाकडे येऊन म्हणाला, लवकर ये, कारण पलिष्ठ्यांनी देशावर घाला घातला आहे। तेव्हा शौल दाविदाचा पाठलाग सोडून पलिष्ठ्यांवर चाल करून गेला, याकरता त्या जागेचे नाव सेला हम्माल कोथ म्हणजे निसटून जाण्याचा खडक असे पडले। मग दाविद तिथून वर जाऊन एन गेदीच्या गडामध्ये राहिला।